मार्काच्या शुभवर्तमान याचा 6वा अध्याय। नंतर येशू तेथून नासोरी या त्याच्या नगरात आला आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे आले। शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवित होता। पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले। ते म्हणाले, या मनुष्यात ही शिकवण कोठून आली? त्यास देवाचे कोणते ज्ञान दिले आहे आणि त्याच्या हातून हे एवढे चमत्कार होतात? जो सुतार मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे, आणि ह्या आपल्याबरोबर आहेत, या त्याच्या बहिणी नव्हेत काय? त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला। मग येशू त्यांना म्हणाला, संदेश त्यांचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या नगरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात त्याचा सन्मान होत नसतो। थोड्याशाच रोग्यावर हात ठेवून त्याने त्यास बरे केले, शिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्यास तेथे करता आले नाही। त्यांच्या अविश्वासामुळे त्यास आश्चर्य वाटले। नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला। नंतर येशूने 12 शिष्यांना आपल्याकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला। त्याने त्यास अशुद्ध आत्म्याचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की काठीशिवाय प्रवाशासाठी दुसरे काही घेऊ नका, भाकरी, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका, तरी चपला घालून चाला, दोन अंगरखे घालू नका। आणखी तो त्यास म्हणाला, ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडेपर्यंत राहा, आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तिथून निघताना त्यांना साक्षी व्हावे म्हणून आपल्या तळपायाची धूळ तेथेच झाडून टाका। मग शिष्य तिथून निघाले आणि लोकांनी पश्चाताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली। त्यांनी पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलभंग करून त्यांना बरे केले। हेरोद राजाने येशूविषयी ऐकले, कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते। काही लोक म्हणत होते, बाप्तिस्मा करणारा योहान मरण पावलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्यासाठी चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे। इतर लोक म्हणत, येशू एलिया आहे। तर काही जण म्हणत, हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्टांपैकी एक आहे। परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे। हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरुंगात टाकण्याची आज्ञा दिली होती, कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते। व योहान हेरोदाला सांगत असे की, तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे नियमशास्त्रानुसार नाही। त्याकरिता हेरोदियेने योहानाविरुद्ध मनात आडी धरली। ती त्यास ठार मारण्याची संधी पाहत होती, परंतु ती त्यास मारू शकली नाही, कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी। हेरोद योहानाचे बोलणे ऐकय तेव्हा फार गोंधळून जाई, तरी तो त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे। मग एका दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली। आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालिल प्रांतातील प्रमुख लोकास मेजवानी दिली। हेरोदियाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले। तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, तुला जे पाहिजे ते माग, म्हणजे मी ते तुला देईन। तो शपथ वाहून तिला म्हणाला, माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन। ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, मी काय मागू? आई म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिर। आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिर तपकात घालून द्यावे, अशी माझी इच्छा आहे। राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनात आलेल्या पाहुण्यामुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही। तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्यास पाठवले व योहानाचे शिर घेऊन येण्याची आज्ञा केली। मग तो गेला व तुरुंगात जाऊन त्याने योहानाचे शिर कापले, ते शिर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले। हे ऐकल्यावर योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरीत नेऊन ठेवले। ह्यानंतर प्रेषित येशूभोवती जमले आणि त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्यास सांगितले। नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चाला आणि थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती। तेव्हा ते सर्वजण तारवात बसून रानात गेले, परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळावे। तेव्हा सर्व गावातील लोक पायीच धावत निघाले व त्याच्या येण्याअगोदर ते तेथे पोहोचले। येशू किनाऱ्याला आल्यावर त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला। ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्यास त्याचा कळवळा आला। म्हणून तो त्यांना बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला। दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उरला आहे, लोकांस जाऊ द्या, म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खावायला विकत आणतील. परंतु त्याने त्यास उत्तर दिले, तुम्हीच त्यांना काहीतरी खावायस द्या. ते त्यास म्हणाले, आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी 200 चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय? तो त्यांना म्हणाला, जा आणि पहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत. पाहिल्यावर ते म्हणाले, आमच्याजवळ 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. येशूने सर्व लोकास आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे. तेव्हा ते 100-100 व 50-50 असे पंक्ती पंक्तीने बसले. येशूने 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोलड्या व त्या लोकास वाढण्यासाठी आपल्या शिष्याजवळ दिल्या आणि 2 मासेसुद्धा वाटून दिले. मग ते सर्व जेवण करून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्याच्या 12 टोपल्या भरून घेतल्या आणि माशाचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे 5,000 पुरुष होते. नंतर मी लोकसमुदायाने निरोप देतो आणि तुम्ही तारवास बसून पलीकडे बेतेसदा येथे जा, असे सांगून येशूने लगेचच शिष्यांना त्याच्या पुढे जाण्यास सांगितले. लोकास निरोप देऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवराच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता. मग त्यांना वल्ली मारणे अवघड जात असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे 3 ते 6 दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्याच्याकडे आला. त्याच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता, पण त्या सरोवरावरील पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले, कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, धीर धरा, भिऊ नका, मी आहे. नंतर तो त्यांच्याकडे तारवास गेला. तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना भाकरीच्या गोष्टी समजली नव्हती आणि त्यांची मने कठीण झाली होती. त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतला आले व तारू बांधून टाकले. ते तारवातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत फिरले व जेथे कोठे ते आहे म्हणून त्याच्या कानी आले. तेथे लोक दुखणेकऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो गावात किंवा शेतमळ्यात कोठेही जाऊ तेथे लोक दुखणेकऱ्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्यास विनंती करीत आणि जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले